आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेचा उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यातला कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नागपूरमध्ये जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या समझौता करारावर स्वाक्षऱ्या. आणि भारत वेस्ट इंडिज दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू. यशस्वी जयस्वालचं शतक. 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. देशात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी शेतकरी दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतीशील कामगिरी करणारे 300 अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यान्वित असलेल्या 36 अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणं, पीक उत्पादनाची शाश्वता सुनिश्चित करणं तसंच काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या 100 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारनं केली. त्यात राज्यातल्या पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 सर्व दालनं भरली असल्याची माहिती भारतीय तांदूळ निर्यात महासंघानं दिली. ही परिषद 30 आणि 31 ऑक्टोबरला नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणार आहे. या परिषदेत सुमारे 150 तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदूळ उत्पादनाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आणि प्रीमियम तांदळाच्या विविध जाती सादर केल्या जातील. जागतिक तांदूळ उद्योगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी परिषद असून यात 80 अधिक देशातले 1000 अधिक खरेदीदार आणि देशातले 5000 अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या परिषदेत GI टॅग मिळालेले काला नमक राईस, काली काशा, गोविंद भोग, इंद्रायणी जोहा राईस आणि ब्लॅक राईस या तांदळाच्या जाती बघायला मिळणार आहेत. तांदळाच्या या जाती त्या त्या प्रदेशात लोकप्रिय असल्या तरी या परिषदेच्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे. नीती आयोगानं करधोरणाच्या अहवालाचा दुसरा भाग भारतातील करांमधील बदल, गुन्हेगारीकरणाला आळा घालणं आणि विश्वासाधारित प्रशासन आज नवी दिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प्रकरणांमध्ये फौजदारी कलम लावायची याविषयी यात मार्गदर्शन केलं आहे. करप्रणालीतील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचा फायदा होईल. जागतिक दर्जाची करप्रणाली निर्माण करून अनुपालनाच्या सोप्या आणि न्यायपद्धती लागू करण्यावर सुब्रमण्यम यांनी भर दिला. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीषचंद्र मुर्मू यांनी काल पदभार स्वीकारला. ते यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर होते. या पदाची जबाबदारी 3 वर्ष त्यांच्याकडे असेल. मानसिक आरोग्य दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत जनजागृती आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य अशी या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. हा दिवस भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची आठवण करून देतो असं केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती वाढवण्याची आणि खुलेपणानं संवाद साधण्याची ही महत्वाची संधी असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी स्पेनमधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणाऱ्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडणारी असावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूरचा इतिहास कन्व्हेन्शन सेंटरला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समजावा अशा पद्धतीनं कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी असं ते म्हणाले. मुंबई हे भारतातच नव्हे तर दक्षिण आशियाचं पॉवर हाऊस बनत आहे, त्यामुळे महाराष्ट्रासोबत काम करायला स्पेन उत्सुक असल्याचं राजदूत जुआन अँटोनियो यांनी सांगितलं. राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीमागे स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय प्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी हे तीन महत्वपूर्ण स्तंभ आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते काल बोलत होते. नवी मुंबई परिसरात तिसरी मुंबई उभारणी करण्यात येणार असून त्यात एज्युकेशन सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि जीसीसी सिटी उभारण्यात येणार आहे. एज्युसिटीत 10-12 परदेशी विद्यापीठांचं कॅम्पस येणार असून 1,00,000 विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. या विद्यापीठांमध्ये जागतिक दर्जाच्या संस्था असणार आहेत. यामुळे नव्या शहराचा आणि नव्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार असल्याचं ते म्हणाले. नवउद्योजक, नवसंशोधक आणि स्टार्टअप कंपन्यांना राज्य सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. नागपुरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला 2 सप्टेंबरचा शासनादेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येनं ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात संपुष्टात आला, त्यानंतर तिथे सभा घेण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं 15% मानधनवाढ काल जाहीर केली. राज्यभरातल्या 50,000 कर्मचाऱ्यांना जून 2025 पासून या मानधनवाढीचा लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 10 वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं, एनएचएम कर्मचाऱ्यांना ईएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणं, एनएचएस कर्मचाऱ्यांना एसआयआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणं, कर्मचारी कल्याण निधी उभारणं यासह इतर मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. ब्रिटिश नौदलाची एचएमएस रिचमंड ही नौका सध्या मुंबई बंदरावर आली आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाबरोबर कोकण या संयुक्त सरावात भाग घेतल्यानंतर ही नौका मुंबई बंदरात पोहोचली. भारतीय आणि ब्रिटिश नौदलादरम्यान दरवर्षी कोकण हा संयुक्त सराव आयोजित केला जातो. स्वच्छता ही सेवा मोहिमेत 1,500 जास्त ठिकाणं स्वच्छ केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं. या मोहिमेत स्वच्छता मोहीम, घरोघरी स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, स्वच्छ रॅली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसारखे 2,766 कार्यक्रम घेतले. त्यात 59,000 जास्त लोकांनी भाग घेतला. 25 सप्टेंबरला 1 दिवस 1 तास 1 सात अंतर्गत विशेष कार्यक्रम तर 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस आयोजित केल्याचं मंत्रालयाने सांगितलं. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक 2 नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. 2013 पासून सलग 3 वेळा अजित पवार अध्यक्ष आहेत. महासचिव पदासाठी नामदेव शिरगावकर तर खजिनदारपदासाठी चंद्रशेखर जाधव यांनी अर्ज केले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 200 धावांचा टप्पा ओलांडला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 1,243 धावा झाल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिना कोरिना मचाडो यांना जाहीर. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेचा उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. राज्यातला कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नागपूरमध्ये जागतिक दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या. आणि भारत वेस्ट इंडिज दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू. यशस्वी जयस्वालचं शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.